गुरु ओम। अथ त्रयोदशोऽध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रोते मद म्हणति, अमृत घट लाविला ओठी, चरित्राची अविट ओढी, साखावी वाटे वारंवार, जैसे जैसे श्रवण करीतो वेग वेगळा अनुभव येतो, भक्तांना कैसा दिसतो नानाविध रूपांत। गुरु आहे सागरापरी, जो डुंबेल त्याच्या अंतरी, रत्न माणिकांच्या सरी, काढाव्या त्याने त्यातून, 14 रत्ने निघाली त्याहून अधिक दाटणी, गुरु सिंधू तरे भरली, दिव्य रत्ने असंख्य, सागराचा न लागे अंत, गुरु आहे तैसाची अगाध, आणि व्योमाचे उंची सम, उदारपण आहे त्याचे, तरीही सगुण रूप घेऊन, भक्तांसारीखाच होऊन, सर्वासांगाती राहून, वावरतो संसारात, मनुष्य म्हणून येतो, मनुष्य म्हणून जगतो, भले आचरण करीतो, भले बुरे साऊनी, परी कोणी न ओळखिती, गुरु सारख्या विभूती, असाधारण असते मानवता त्यांची, म्हणून सांगे गीता, ऐशा व्यक्तींची योग्यता, जो सर्व संग परित्यक्त असो तो राहुनी सर्वांत, त्याला नसे राग लोभ, त्याला नसे प्रेम क्षोभ, सर्व स्थितीत असतो संतुष्ट, स्थित प्रज्ञा सारिखा, त्याला न कोणी शत्रू मित्र, सारिखेच वाटे सर्वत्र, ऐसे हे जीवन सूत्र, असे त्याचे वेगळे, प्रेम करीती अपार, सागरान जैसा तीर, माया करीती अपरंपार, ओसंडू न जाय कितीतरी, गुरु असती प्रेमळ, गुरु असती निर्मळ, वाटे जैसे बाळ, निष्पाप असते जीवनी, जैसा श्री नारायण, तुलसी पत्रानेची प्रसन्न, तैसा केवळ भाव पाहून, गुरु प्रसन्न होई कृपा करी, असो मागील अध्यायी कथिले, तुम्हीही असे पाहिले, भाऊ आरतीला आले की बैसती खुर्चीत, आजही मी ती खुर्ची ठेवीत असतो पुढती, जेव्हा करीत असतो आरती श्री दत्ताची गुरुवारी, श्रद्धा आहे अंतरी की भाऊ येतात माझे घरी, आणि बैसती खुर्चीवरी प्रत्येक गुरुवारी, त्यांच्या नावाचे आसन मी घेतले असे म्हणून, ते ठेवितो पसरून खुर्चीवरी सदैव, ऐशात एका गुरुवारी आरती पूर्ण झाल्यावरी, आम्ही बैसलो बाहेरी, येऊन या सगळे जण, माझे एक शेजारी दर्शन असे ती गुरुवारी, परी नकळत खुर्चीवरी सहज कैसे बैसले, बैसता ते खुर्चीवरी वीज वाहे शरीरांतरी, चटके बैसते अंगावरी घाबरोनी उठले, बाहेर येऊन सांगती खुर्चीत चटके बैसती, काय आहे चमत्कृती, अंग शहारले त्यांचे, आम्ही त्यांना कथिले की भाऊ असता बैसले, काय तुम्ही लाडके चेले, मांडीवरी बैसलात, परी तुमच्या या चुकीमुळे आम्हालाही असे कळले की भाऊ येऊन बैसले पहिल्या सारखे खुर्चीत, धन्यता वाटे बहुत की गुरु वचनाला पाळीत, आणि नित्य असती येत आरतीला माझे कडे, जेव्हा भेटती मित्र परिवार, गोष्टी निघती वारंवार, भाऊ कैसे देती सहकार, सन्मित्र म्हणून भाऊंच्या निघती गोष्टी, मनांत होती बहुत कष्टी, तेव्हा न होती कुणा दृष्टी, भाऊंच्या मोठेपणाची नित्य जवळ होते म्हणून, त्यांचे नकळे मोठेपण दुरावताच आले कळून, दैवत्व त्यांचे आम्हाला हळहळ वाटे आता, की त्यांची न जाणिली महत्ता, केवळ सद्गृहस्थ होता इतुकेच वाटले आम्हाला, चित्रे त्यांचे सन्मित्र, भेटती वारंवार एकत्र, गोष्टी करीती मात्र अध्यात्म विषयाच्या, भाऊ न पडती वादात, जरी जाणत असती बहुत अनुभवाविण आहे व्यर्थ, चर्चा सांगती त्यांना, चर्चा चाले जपावरी, चर्चा चाले ध्यानावरी, चर्चा चाले योगावरी, विषय न राही एकही, अशी त्यांची मैत्री होती, परी भाऊ स्वप्नांतही न भेटती, म्हणून या नित्य हळहळती आम्हा सांगती खंत, एकदा अण्णांसवे चित्र्यांची चर्चा चाले भाऊंची, तक्रार करती स्वप्नाची, भाऊ न भेटी म्हणून, जगी असता येते बहुत वारंवार मज भेटत, वाटे रुसले की मज संगत, ओळख येथे संपरी, ऐसे ते असता बोलत हृदयांतून येई स्फूर्त, आवाज कोणी बोलत ऐकलासे अंतरी, अरे तू संबंध न ठेविला परी दूषण देशी मजला, गुरु हृदयांतून वदला संशय फेडिला त्वरित, त्यांना आले कळून की चूक आपुलीच म्हणून, भाऊ न येती दिसून बैसले असते अंतरयामी, चित्रे जाती भाऊंचे घरी, आपुली लावी ती हजेरी साथन सोडावी परी मित्र गेला म्हणून म्हणनी भाऊ सांगती यावे माझे घराप्रती माझी तेथेच आहे वसती वाट तुमची मी पाहत छोट्या बहिणीचे यजमान नाव त्यांचे सुरेश म्हणून बडोद्यासे ती सुट्टीत जाण मुला बाळांसहित जेव्हा येती बडोद्यात भाऊंचे घरी जात आशीर्वाद घेती प्रसाद युक्त प्रघात असे त्यांचा येऊन ये एका सुट्टीत एकटेच जाती जोधपुरांत बहीण बडोद्यासी राहत जाणार होती नंतर जे दिनी जोधपुरांत गेले त्यांचे छातीत दुखू लागले दुःख ते असह्य झाले कळा वाढल्या अधिक वेळ होती रात्रीची भीती वाढली अंतरीची सकाळ कैसी उजाडायची तगमग होई जीवाची कोणी न होता शेजार धन्वंतरी कैसा बोलावणार देवावरी घालून आभार देव खोलींत बैसले उदय येईल पत्नी तिचं काय दिसेल नयनी अश्रू भरल्या लोचनी चिंता वाढे अधिक तोच स्फुरी त्यांना भाऊंची आरती कवना न कळत भावना हेलावल्या त्यांच्या ऐसे असता बैसले अर्धवट काहीसे निजले तोच खिडकींतून दिसले प्रकाश बिंदू येताना प्रकाश बिंदू जवळ आले सुरेश जवळी स्थिरावले हळूहळू ते साकार झाले भाऊ प्रकटले समोर उभे राहुनी अधांतरी आशीर्वादाचा हस्तशिरी ठेवूनी बोलती न धरी चित्ती भय मुळीच सर्व गुरुमय आहे जगत म्हणून न व्हावे भयभीत मी नित्य राहे तुझ सोबत ऐसे म्हणून झाले अदृश्य दर्शन होता घटित दुःख पळाले त्वरित परी आनंदाच्या उर्मित असता झाली पहाट तेच दिनी पोहोचली पत्नी न येती स्टेशनवरी म्हणून धावत जाई आपुले सदनी यजमान होते निद्रिस्त रात्रीचा कळला प्रकार सुरेशे कथिला सविस्तर पाठीशी होते गुरुवार म्हणून दिसला सुदीन म्हणून या श्रुतेजन श्री गुरुवाहती चिंता जाण परी पाहिजे शुद्ध मन एकात्मता भावनेची नित्य गुरुवारची आरती असता माझे घराप्रती एक मित्र येऊन बैसदी सहज म्हणून आरतीला मित्र जरी नव्हता सुभक्त तरीही नव्हता तो अभक्त परी आरतीची पहावया गंमत सहज येऊनी बैसला आमुची आरती संपली परी मित्राची नजर खिळली ती जराही न चळली फोटो वरून दत्ताचा तो हालवी तसे हात परी मुख त्याचे न हालत अखेर झाला नतमस्तक देवा पुढे आमुच्या आम्ही विचारले त्याला काय जाहल रे तुझला मित्र हसूनी खरे बोलला की शंका आली मनांत तुम्ही जी करता आरती त्यात सत्याची किती प्रचिती खरोखरीच काय देव असती शंका उद्भवली मनांत ऐसा विचार येता मनांत नेत्र खिळले फोटोत दत्त वाटे आहे जागृत हलू लागले फोटोत ऐसे प्रत्यक्ष असता दिसत भयभीत झालो मनांत म्हणून साष्टांग नमस्कारित शरण गेलो देवाला ऐसा हा प्रकार घडला त्याची दिनी भाचा अनुप आला त्याचे हि मनांत आला प्रश्न ऐसाच काही म्हणे लोकांना घडते दर्शन मग आमुच्यात काय न्यून आमुचा शुद्ध भाव पाहून दर्शन देई गुरुवरा द्वितीय दिनी सकाळी करोनी आंघोळी बैसला तो देवाजवळी ध्यान धरुनी स्वस्त रवी गेला देवखोलीत सहज पाहे भाचा प्रथम त्याचे शरीर होते कंपित म्हणून बोलवी आईला नंदा जाऊन या पाहत तो अनुप होता बेशुद्धित कळे न त्या काय होत जागृत केले त्याला सर्व जण हसू लागले म्हणे तुझं काय खूळ लागले काय तुझ्या मनांत आले ध्यानस्थ बसूनी देवा पुढे तेव्हा तो सांगू लागला मी कथिले देवाला की दर्शन द्यावे मजला दया करावी एवढी म्हणून धरिले ध्यान तो प्रकाश आला दिसून खुर्ची प्रथम प्रकट होन दिसले पद कमल जैसे चरण स्पष्ट दिसती मनांत उद्भवली भीती घाबरोनी माझी मती शुद्ध हरपोनी बैसली सर्व जण हसू लागले जरी चरण तुझ होते दिसले तरी ते कान स्पर्शिले घाबरलास कशाला बालकाचे पाहुणे शुद्ध मन गुरु झाले होते प्रसन्न ऐसे शंकरापरी भोळेपण गुरुचे असते जाण भाऊ असता मी विचारित कि मज कान दर्शन होत त्यावरी ते हसून सांगत कि मी प्रार्थिन तुझसाठी मी जेव्हा जाईन देवाघरी तुझसाठी करीन काहीतरी तू मनांत चिंता न करीन दर्शन होईल निश्चित वरी वर्षे झाली बहुत मी शब्द ठेविला चित्तांत आज न उद्या निश्चित दर्शन होईल म्हणून तीव्रता वाढे अनावर दर्शनाची ओढ लागे प्रखर, आता मात्र गुरुवर चाहू न शके मी, बहुत असे दिन झाले आपुले चरण न देखिले, काय तुम्हा ही न वाटले पहावे आपल्या भक्ताला, कोठे इतके गुंतला कि कोणासवे रमला, मज दिलेल्या वचनाला भुललात काय तुम्ही, स्वर्ग म्हणजे नंदनवन तेथे जाला तर रममान, मग भूवरील भक्तगण पाड काय त्यांचा, वेगवेगळे संतजन तुम्हा भेटतात येऊन, त्यांचे संगे थांबून गोष्टी करिता की सुखाजा, काय बापू केणी भेटले काय रंगवधूत भेटले, भूमी अपूर्वस भेटले काय कथले त्यांनी, वाटे तुम्ही येऊनी सर्व सांगावे स्वप्नांतुनी, जैसे आपण फिरूनी गोष्टी करीत होतो, तुमच्या गोष्टींची अजून येते बहुत आठवण, परी आता वाटे एकटेपण फिरावया जाताना, पती पत्नी असतो परी तुमची उणीव भासते तरी, आणि बैसतो पारावरी तुमची ये स्मरणार्थ, ऐसे विचार येती मनांत तो सुदिन असे येत, श्री गुरु येती धावत बघावया मजला, एके दिवशी सकाळी मी करोनिया आंघोळी, उभा राहिलो देवाजवळी नमस्कार कराव्या, नमस्कार होतो करीत तोच लक्ष गेले खिडकींत, सूर्य होता उगवत क्षितिजावर दिसले मला, हळूहळू येईवर रंग लाल गोलाकार प्रकाश पडला मजवर, खोली ही प्रकाशिली उगवत होता प्रभाकर, दिसला अति सुंदर तेज होते अति प्रखर, सूर्याहून आगळे क्षणी भान गेले अर्पून, परी वाटे की दिन वर आला असून, सूर्य उगवे कैसा धाव घेतली खिडकीशी, वरी पाहिले सूर्याशी एक समोर दुसरा आकाशी, आश्चर्य पावलो मनी नंतर आले कळून, की ते विश्वरूप दर्शन गुरु मज देती आनंदून, वचन पाळिले त्यांनी त्वम सूर्यस त्वम चंद्रमा ऐसा जयाचा महिमान, त्या भक्त कल्पद्रुमा पाहिले असे नयनी, गुरु ऐसा करुणा करण घन वर्ष जैसे नीर, तृप्त करीतो धरणी तल श्रावण मासी प्रेमाने, माझी इच्छा केली पूर्ण म्हणून आनंदे भरोन, मयुरापरी मत्त मन नाचो लागे प्रेमाने, मी मनी रंगलो बहुत सूर्यापरी पाहिला भगवंत, निर्गुण निराकाराचे रूपांत गुरु पाहिला असे मी, उदयाचलींचा भास्कर मी जेव्हा बघतो धरेवर, गुरुच आहे समोर म्हणून वंदितो नित्य, परी आता श्रोते जन गुरु कैसा असतो जाण, तुम्हासी केले वर्णन निर्गुण सगुण दोन्ही, तुम्हा जे आवडेल ध्यान त्याचेच करावे चिंतन, गुरु तैसा येईल दिसोन तुमचेच इच्छे परी, जरी सगुण रूप आवडेल तैसाच तो दयी कौल, जैसा भाव तैसा पावेल भक्त जन तुम्हाला, तरी भाव असावा निष्पाप मनांत नसावा संताप, तुमचे धुवून या पाप गुरु निष्कलंक करील, परी सर्व धर्म त्यजुनी जो शरण जाईल चरणी, गुरु तयास उद्धरोनी मोक्षा प्रत नेईल, तरी शरण जावे गुरुला गुरु न दे अंतर तुम्हाला, तुमच्याच करिता थांबला सत्य सांगतो तुम्हाला, गुरु पाहत असे वाट भक्ताची घेण्या भेट, परी तुमचीच आहे खोट प्रेमाच्या भरतीची, प्रेमाचे येईल भरते गुरु उचलील स्वहस्ते, याहून मी काही परते अन्य न सांगू शके, इति श्री भाऊ चरित्रामृत कथनम नाम त्रयोदशोध्याय, श्रीदेव येतोबार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु, गुरु गुरु।